रोम करास पत्र अध्याय 10। बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे। मी त्याचविषयी साक्ष देतो की त्यास देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरण नाही, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत। प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे। मोशे असे लिहितो,
जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरितो तो त्याने वाचेल।
परंतु विश्वासाने जे नीतिमत्व, ते म्हणते,
तू आपल्या मनात म्हणू नको की वृद्ध लोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेला तू वर आणावयास।
तर ते काय म्हणते?
ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या तोंडात व तुझ्या अंतकरणात आहे।
जे विश्वासाचे वचन आम्ही गाजवितो तेच हे आहे। जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल। नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते। शास्त्र म्हणते,
जो कुणी त्यावर विश्वास ठेवितो तो भजित होणार नाही।
यहुदी व हेलेनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांस पुरवठा करण्या इतका तो संपन्न आहे।
जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करी त्याचे तारण हो।
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याचे त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि ज्यांना पाठविले नाही ते कशी घोषणा करतील? असा शास्त्रलेख आहे।
चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम दिसतात,
तथापि सुवार्तेकडे सर्वांनी लक्ष दिले असे नाही। यशया म्हणतो,
हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?
याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते। पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, ऐकले होते।
त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले।
आणखी मी विचारतो की इस्रायलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो,
जे राष्ट्र नव्हे त्याच्या योग्य मी तुम्हास ईर्ष्येस पेटवी, एका मूठ राष्ट्राच्या योग्य मी तुम्हाला चिडवी।
आणि यशया फार धीट होऊन म्हणतो,
जे माझा धावा करीत नसत त्यास मी प्राप्त झालो, ज्यांनी मत जवळ मागितले नाही त्यास मी प्रगत झालो।
इस्रायलाविषयी तो म्हणतो,
मी सारा दिवस आपले हात आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे केले आहेत।